स्तोत्र संहिता अध्याय 73 असाफाचे स्तोत्र। देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे। माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते, माझी पावले बहुतेक घसरणार होती, कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो। त्यांना मरणयातना नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात, इतर मनुष्यांप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात, म्हणून अहंकार हा त्यांच्या गळ्यातला हार बनला आहे। जबरदस्ती ही त्यांना वस्त्राप्रमाणे आच्छादन झाली आहे। मेदोवृद्धीमुळे त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात, ते थट्टा करीतात व दुष्टतेने जुल्माच्या गोष्टी बोलतात, ते मोठ्या डौलाने भाषण करीतात, ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवितात, त्यांची जीभ जगभर मिरविते। ह्यामुळे त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्याजवळचे पाणी भरपूर पितात। ते आणखी म्हणतात, देवाला कसे समजणार, परात्पराला काय ज्ञान आहे? पहा, दुर्जन ते हेच, हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करीत असतात। मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सगळे व्यर्थ, कारण मी दिवसभर पीडा भोगिली आहे। प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे। ह्याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते तर मी तुझ्या प्रजेच्या पिढीचा गुन्हेगार ठरलो असतो। ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करीत होतो, तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली। पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली। खचित तू त्यांना निसरड्या जागांवर उभे करीतोस, त्यांना पाडून त्यांचा नाश करीतोस। एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे, भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत। जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते, तसे हे प्रभू तू सज्ज होताच त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानितील। माझे मन खिन्न झाले व माझे अंतर्याम व्यथित झाले, मी तर मूढ व अज्ञानी होतो, तुझ्यापुढे मी पशुवत होतो, तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे। तू माझा उजवा हात धरिला आहे, तू बोध करून मला मार्ग दाखविशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करीशील। स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही। माझा देह व माझे हृदय ही खचली, तरी देव सर्वकाळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे। पहा, जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात। अनाचार करून बहकून जाणाऱ्या सर्वांचा तू समूळ नाश करीतोस। माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे। मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी।